आकाशवाणी मुंबई. राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या सर्व 285 नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबरला करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर पीठाचे आदेश. 222 नगरपालिकांसाठी उत्साहात मतदान. घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जाणं हे यंत्रणांचं अपयश असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. विरोधकही नाराज. मतदार याद्यांचं पुनरीक्षण आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित. नाशिकच्या महाविद्यालयातल्या सहलीच्या बसचा कराडजवळ अपघात, सुमारे 45 जण जखमी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 504 अंकांची घसरण. राज्यातल्या सर्व 243 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी येत्या 21 डिसेंबरला करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. सुरुवातीच्या कार्यक्रमानुसार या सर्व जागांसाठी आज मतदान होणार होतं, मात्र न्यायालयीन अपील झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये 20 डिसेंबरला मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला. यामध्ये 24 नगराध्यक्ष आणि 204 सदस्यांच्या जागांचा समावेश आहे. सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत, अन्यथा 20 डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीच्या जागांवर या निकालांचा प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठासमोर आली होती. त्यावर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं सर्व ठिकाणचे निकाल 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे आदेश दिले. या निवडणुकीचे एक्झिट पोलही 20 डिसेंबरचं मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासानं जाहीर करता येईल आणि निवडणूक आचारसंहिताही 20 डिसेंबरपर्यंत लागू राहील, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. राज्यातल्या 222 नगरपंचायती आणि नगरपरिषदांसाठी आज मतदान झालं, ऐकूया त्याबाबतचा वृत्तांत.
संपूर्ण राज्यातली अंतिम आकडेवारी अद्याप हाती आलेली नाही, मात्र दुपारी 3:30 वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात 61.99% मतदान झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 59.61%, रायगड जिल्ह्यात 54.9%, रत्नागिरी 58.31%, पालघर 44.22%, सांगली 57.86%, सातारा 49.14%, छत्रपती संभाजीनगर 55.37%, जालना 54.19%, लातूर 53.59%, नांदेड 53%, धाराशिव 53.86%, नागपूर 45.95%, अमरावती 49.8%, बुलडाणा 49.4%, वाशिम 46.53%, अकोला 51.31%, तर नंदुरबार जिल्ह्यात 46.92% मतदान झालं. बीड जिल्ह्यात परळी नगरपरिषदेत 49.38%, अंबाजोगाई 52.92%, गेवराई 56.45%, किल्लेधारूर 53.32%, बीड 46.85%, तर माजलगाव नगरपरिषदेत 56.87% मतदान झालं.
यवतमाळ जिल्ह्यात 9 नगरपरिषदा आणि 1 नगरपंचायतीसाठी आज मतदान झालं. निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमामुळे यवतमाळ नगरपरिषदेची निवडणूक 20 डिसेंबर रोजी होणार आहे. आज उमरखेड, पुसद, दारव्हा, दिग्रस, नेर, वणी, घाटंजी, आर्णी, पांढरकवडा या नगरपरिषदा तसंच ढांडकी या नगरपंचायतीसाठी मतदान झालं. घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत हे यंत्रणांचं अपयश असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यावर आपण याआधीही नाराजी व्यक्त केल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. तर न्यायालयाच्या या आदेशामुळे निवडणुकीचा खेळखंडोबा झाला असून त्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. चैत्यभूमीवर उभारला जाणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासंदर्भात एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवा सुविधांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महापरिनिर्वाण दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या पोस्टरचं अनावरण आणि माहिती पुस्तिकेचं प्रकाशनही मुख्यमंत्र्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाचा मुद्दा दोन्ही सभागृहात गाजला. या विषयावर तातडीनं चर्चा करण्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसातून दोन वेळा तहकूब झालं. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शांततेचं आवाहन केल्यानंतरही विरोधक चर्चेसाठी आग्रही राहिले, त्यामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी दोन नंतर तर राज्यसभेत आजचं नियोजित कामकाज झाल्यावर सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. त्याआधी सखोल पुनरीक्षणावर तातडीनं चर्चा सुरू करण्याची मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली. लोकशाही आणि नागरिकांच्या हितासाठी ही चर्चा होणं गरजेचं आहे असं राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. तर विरोधकांच्या घोषणाबाजीवर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी नाराजी व्यक्त केली. सरकार सर्व विषयांवर चर्चा घडवून आणण्यासाठी तयार आहे, मात्र सगळ्या चर्चा आत्ताच व्हाव्यात हा विरोधकांचा अट्टहास योग्य नाही. नवे मुद्दे शोधून संसदेच्या कामकाजात अडथळा आणणं बरोबर नाही असं रिजिजू संसद परिसरात वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.
विंटर सेशन पार्लियामेंट में बिजनेस तय किया गया है, बहुत सारा मुद्दे हैं और कई मुद्दे जो अपोजिशन ने भी उठाया है उस पर हम बातचीत करके आगे क्या करना है इस पर विचार करेंगे. नए नए मुद्दे ढूंढ करके पार्लियामेंट को डिस्टर्ब करने के लिए बहाना बनाने का कोई आवश्यकता नहीं है. हर मुद्दे अपने जगह में इम्पोर्टेंट है, लेकिन मुद्दे को आप हथियार बना करके पार्लियामेंट को स्टॉल करेंगे ये तो ठीक नहीं है.
नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवनच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या बसला आज कराडजवळ झालेल्या अपघातात 45 विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले. वाठार पुलाजवळ या बसचं संतुलन बिघडून ती 20 फूट खोल दरीत कोसळली. जखमींना कराड इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 504 अंकांची घसरण झाली आणि तो 85,138 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 144 अंकांची घसरण होऊन तो 26,032 अंकांवर बंद झाला. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वित्त आणि पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक उद्यापासून सुरू होईल. येत्या शुक्रवारी बैठक संपल्यावर गव्हर्नर संजय मल्होत्रा पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करतील. याआधीच्या दोन आढाव्यांमध्ये व्याजदरात बदल झालेला नाही. यावेळी 0.5% कपात होण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तुळात व्यक्त होत आहे. नाशिक महानगरपालिकेच्या NMC क्लीन गोदावरी हे कर्जरोखे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सूचीबद्ध करण्यात आले. या कर्जरोख्यांच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिका 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी 200 कोटी रुपये उभारणार आहे. राज्यात अशा प्रकारे आपले कर्जरोखे काढणारी नाशिक ही तिसरी महापालिका ठरली असून पायाभूत सुविधांसाठी बॉन्डद्वारे वित्तपुरवठा करणं हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनचं नाव आता महाराष्ट्र लोकभवन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या संदर्भात राजभवन सचिवालयाला निर्देश दिले आहेत. लोकभवन म्हणून ओळखलं जाणं राजभवन आता केवळ राज्यपालांचं निवासस्थान आणि कार्यालय न राहता राज्यातले नागरिक, समाजातील विविध घटक, विद्यार्थी, संशोधक, शेतकरी आणि नागरी संघटनांशी संवाद आणि सहभाग यांचं एक केंद्र व्हावं अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरच्या सीवूड्स दारावे या रेल्वे स्थानकाच्या नावात बदल करण्यात आला आहे. या स्थानकाचं नाव आता सीवूड्स दारावे करावे असं होणार आहे. हवामान. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. राज्यात या काळात हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या सर्व 285 नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबरला करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर पीठाचे आदेश. 222 नगरपालिकांसाठी उत्साहात मतदान. घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जाणं हे यंत्रणांचं अपयश असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. विरोधकही नाराज. मतदार याद्यांचं पुनरीक्षण आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित. नाशिकच्या महाविद्यालयातल्या सहलीच्या बसचा कराडजवळ अपघात. 45 जण जखमी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 504 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.